Ever call the vet when your pet's sick, only to hear, "We're booked out for days"? At Healthy Pets of Ohio, we know pets don't get sick on a schedule. That's why many of our practices offer same-day or next-day urgent care, so you don't have to wait. And with on-site labs, x-rays, and advanced treatment options, we get answers fast. Find your nearest location at healthypetsofohio.com. That's healthypetsofohio.com. Healthy Pets of Ohio. Care when you need it most.
Lights, camera, action. नमस्कार, मी संतोष जुवेकर. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
तुझी शाळा ती कुठली होती? आणि शाळेत लई किस्से असतात, म्हणजे दंग घातलेला असतो, तुमचे बेस्ट फ्रेंड्स अजूनही शाळेतले असतात, प्रगती पुस्तक लपवणं, ह्या सगळ्या गोष्टी तू केल्यास. तुझी शाळा कुठली होती?
SVPM. त्याच तुला आम्ही केलेला फुलफॉर्म ऐकवू की खरा फुलफॉर्म ऐकवू शाळेचा?
खरं नाव आणि मग तुमचा फुलफॉर्म.
SVPM, सहकार विद्या प्रसारक मंडळ. ओके, हा फुल फॉर्म आमच्या शाळेचा, आम्ही केलेला. सर्व विद्यार्थी पोरींच्या मागे.
वा, SVPM.
पण शाळेतले किस्से तर खूप आहेत. शाळेतले मित्र अजूनही माझे खूप चांगले मित्र आहेत. आम्ही भेटत असतो सतत बऱ्याच वेळेला. मंदार गोगळे, चेतन ठाकूर. मंदारचं नवीन ऍडमिशन झालं होतं आणि शाळा सुरू केली तर जनगणमन व्हायचं. त्याच्यानंतर मग रामरक्षा म्हणायची. तर रामरक्षा म्हणताना ना तो जगत पातू एक शब्द आहे बघ. तो पातू शब्द आम्हाला फार कॉमेडी वाटायचा. तर ते पातू आम्ही तो असं पुढे आणि असं म्हणजे नजरानजर तेव्हा झाली आणि आम्ही दोघं हसायला लागलो त्या शब्दावर. आणि तो शब्द दिवा जेव्हा रामरक्षा तो शब्द आला की आम्ही फुटायचो. ती आमची ओळख. त्याच्यानंतर शाळेत प्रयोगशाळेत ना ते म्हणजे ठेवायला लॅबमध्ये पाली लागतात, कबूतर लागतात. मग ती कामं आम्ही आमच्याकडे असायची. कबूतर पकडून आण, पाल पकडून आण, साप पकडायचे, सरडे पकडायचे. सरडे पकडायचे फुल टॅक्ट होते आमच्याकडे.
अंगावर काटा आला संतोष तू असं म्हटलं.
हो, बिल्डिंग मध्ये पायपावर चढून वर जायचं कारण ते पायपामध्ये घरटी करायची ना कबूतर. गच्चीवरून त्या किचनच्या खिडक्या असतात ना, त्याच्यावरून उतरत उतरत आम्ही खाली खालपर्यंत यायचो कारण ते खिडकीवर त्यांनी घरटी केलेली असायची. मग ते कबूतर बघायची, ती पिल्लं बघायची, अंडी आणायची. काही काही मूर्खपणे केलेत आम्ही शाळेमध्ये. आता तो किस्सा सांगू की नको हा विचार करतोय मी.
अरे असं नाही, असं नाही.
पण जाऊ दे, मी सांगतो तुला. तू शाळा हा सिनेमा पाहिलास की नाही?
हा, त्यात पण तू होतास.
हो हो. तर एक पहिलं क्रश असतं, कॉमन आहे ते प्रत्येकच असतं. एक मुलगी होती आमच्या शाळेत, बरीच मुलांचं प्रेम. आमची प्राजू प्राजक्ता होती.
हा, दगडू आणि प्राजक्ता.
तर मधली सुट्टी झाली ना की सगळे गेले की तिच्या बेंचवर जायचं. S+ तिचं नावाचं इनिशियल इज इक्वल टू लव असं कर्कटकने कोरून वगैरे ठेवायचं. तिच्या दप्तरावर वगैरे ते खाकी दप्तर असं, त्याच्यावर पेनाने कोरून ठेवायचं. आणि ती जाम वैतागायची, कंप्लेंट करायची. पण आम्ही फक्त इनिशियल लिहायचो ना. आता एस नावाची किती आहेत? तर ते नंतर मग शाळेच्या बाजूला तिचं, ती तिकडेच राहायची. तर मग तिला घरात कसं जायचं? हँडबिलवाले असतात ना असे, त्याच्याकडून तो घ्यायचे दोन घट्टे आणि घरात बेल मारून हँडबिल. किंवा क्रिकेट खेळताना बॉल हाताने फेकून तिच्या गॅलरीत टाकायचा आणि मग तो हात मारून किंवा वर जाऊन मागायचा बॉल तिच्याकडे. असं जाम हे सगळे चाळे गेलेले आहेत. हां, सगळे चाळे. हां, ज्या सरांवर आणि ज्या मॅडमवर मला राग आहे त्यांचं झंगड असं भिंतीवर वगैरे लिहून
लय कुटाणे केले तू संध्या.
एकदा बाबांनी मला चिठ्ठी एकदा दिली होती, माझ्या मुलाला म्हणजे पाल्याला डोळे आलेत तर त्याला आज शाळेतनं घरी पाठवावे. डोळे आले होते पण ती चिठ्ठी मी इतक्या वेळा वापरली कारण त्यावर बाबांनी तारीख नव्हती टाकली. आणि पकडला कसा गेलो, इतक्या घड्या पडल्या होत्या चिठ्ठीला. त्यांनी बघितली की इतकी जुनी चिठ्ठी आहे आणि म्हणतो बाबांनी आत्ता दिली म्हणून. त्याच्यावर मला पकडलं आणि मला लय पडली. लय म्हणजे लय पडली.
कसं सुचायचं यार तुला, कमाल आहेस तू.
हे मला वाटतं मी आणि चेतन आम्ही दोघंही नापास झालो होतो. असे मधले असतात ना, 3 मही. हा, 3 मही, 6 मही, 9 मही. तर मी कसं बसं, बाबांनी मला दिली होती सही, चेतनला मात्र दिली होती. चेतनचे बाबा तर माझ्या बाबांना ते मोगांबूज होते. शाळेत चाललो होतो आणि तू उभा होता तिकडे. तर मी त्याला बोललो, काय रे शाळेत तू नाही येतस? आम्ही नाही येतो, नानांनी सही नाही दिली. म्हणलं मग मी पण नाही जात. मी आणि चेतन दोघं ठाण्यात गेलो. हुंदडत होतो आम्ही दिवसभर. मग मी काय केलं, माझी आजी वडिलांची आई ती ठाण्यात राहायची, भूक लागली आहे, म्हणजे असं आजीकडे जाऊया. शाळेची पिकनिक आली असं सांगत कारण करून गेलो. माझीने पोहे वगैरे आम्हाला करून दिले, पोहे खाल्ले. मग आम्ही गेलो परत. मग त्याच्यानंतर आम्ही म्हटलं परत शाळेच्याच टायमाला यायचं आहे ना परत घरी. आणि तेव्हा माझी मुंज झाली होती, ती ब्रह्मघाट असते ना. म्हटलं ती यश मी पकडतो, ते खूप पॉवरफुल आहे, ते काहीतरी मंत्र म्हटलं ना आपण कोणाला दिसणार नाही. तो आग्री आहे. मी भटच म्हणजे विश्वास. आणि मी असं जाणं वगैरे काढून असं प्रमाणे म्हणजे हो गायत्री मंत्र म्हटलं. आणि म्हणतो आता कोण आम्ही पहिले गेलो नाही काय रे कुठे गेले होते तुला दिसणार नाही सगळे दिसते सगळे बघतात आपल्याला. ते असे किस्से खूप आहेत.
याच दरम्यान कदाचित युनो गणेशोत्सव म्हणा आपल्या कलागुणांना खूप वाव मिळतो तिकडे. सो ते कधी घडलं तुझ्या आयुष्यात पहिल्यांदा?
मी ठाण्याला आजीकडे जायचो तर तिथे जोशीवाडा तिकडे दत्त मंदिर तिकडे अजूनही गणेशोत्सव होतो. तिकडच्या गणपतीला आदल्यावरून डेकोरेशन स्वतःच्या हाताने तयार करणं, रात्रभर जागून देवळासमोरचं अंगण शेण आणायचं गोठ्यातनं ते सारवायचं, वर्गणी मागायची दारादारात जाऊन. जो वर्गणीचा सीन आहे मला मोर्याचा सीन आहे ना तो सीन मला अवधूतनी जेव्हा सांगितलं की हा सीन एवढाच सीन आहे आपण काहीतरी करूया मला नाही पटत आहे तर तो अख्खा सीन मी लिहून काढलाय. कारण दारोदार जेव्हा वर्गणी मागायला जायचो ना तेव्हा अशाच शिव्या गायचे यार एक असली वर्गणी काय जाऊन बसणारच नाही जाऊन दारूच पिणार आमच्या पैशाची हे ते तर तेव्हा ना त्यांना बोलता नाही यायचं राग यायचा ना तो सगळा राग त्या सिनेमात मी काढला. म्हटलं काय वर्गणी क्वार्टरचं रेट तरी माहिती सगळ्या गोष्टी तिकडे भरून काढल्या.
वहिनी तुमच्या पोराची तुम्ही जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत न येताना तेवढीच त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची दरवर्षी वाट बघतो. तुम्ही तुमच्या नवऱ्याला जेवढं प्रेमाने घास भरवलं नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाने आम्ही आमच्या गणपतीच्या मूर्ती समोर प्रसाद चढवतो. तुमच्या लग्नात तुमचा बाप तुम्हाला सासरी पाठवताना रडला नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी. 50 रुपये वर्गणी देता आणि त्याच्या आम्ही दारू पितो असं म्हणता. क्वार्टरचं रेट तरी माहितीत काय घोरपडे? गणपतीच्या 10 दिवसात एक तरी मुलगा प्यायला दाखवा घोरपडे तुमच्या ढेंगे काढून जाईल मी. आजपासून चाळीच्या गणपतीशी तुमचा संबंध संपला. मंडपाच्या आसपास जर दिसलात ना तंगड्यात तोडून गळत बांधेल.
Ever call the vet when your pet's sick, only to hear, we're booked out for days? At Healthy Pets of Ohio, we know pets don't get sick on a schedule. That's why many of our practices offer same-day or next-day urgent care, so you don't have to wait. And with on-site labs, x-rays, and advanced treatment options, we get answers fast. Find your nearest location at healthypetsofohio.com. That's healthypetsofohio.com. Healthy Pets of Ohio. Care when you need it most.